आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये विविध देशांच्या नेत्यांशी करणार द्विपक्षीय चर्चा। लोकसभा सभापतीपदाची निवडणूक येत्या 26 जून रोजी। 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेला आजपासून प्रारंभ। नीट परीक्षेसंदर्भात दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या एनटीए, केंद्र सरकार, बिहार राज्य सरकार आणि सीबीआयला नोटिसा। क्रिकेट मॅच आणि लोकसभा निवडणुकीत सट्टा लावल्याबद्दल मुंबईतल्या ऑनलाईन ऍपवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे। आणि बुद्धिबळपटू दिव्या देशमुखला कनिष्ठ गटातील मुलींच्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये विविध देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। G7 परिषदेच्या निमित्तानं ते इटलीमध्ये गेले आहेत। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक, जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्ज, इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, जपानचे प्रधानमंत्री फुमियो किशिदा आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यासोबत प्रधानमंत्री मोदी चर्चा करतील। तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे। 18व्या लोकसभेच्या सभापतीपदासाठी येत्या 26 जूनला निवडणूक होणार आहे। संसदेचं पहिलं अधिवेशन 24 जून ते 3 जुलै या कालावधीत होणार असून या अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्वाची शपथ देण्यात येईल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित करतील। राज्यसभेचं अधिवेशन 27 जूनपासून सुरू होणार आहे। सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी सोरेंग चाकुंग मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 2 मतदारसंघात विजयी झाल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिला आहे। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार 2 मतदारसंघात विजयी झालेल्या उमेदवाराला निकाल लागल्यापासून 14 दिवसांच्या आत एका मतदारसंघाचा राजीनामा द्यावा लागतो। 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेला आजपासून सुरुवात झाली। या यात्रेसाठी जगभरातून सुमारे 20 लाख यात्रेकरू सौदी अरेबियात मीना इथं एकत्र जमले आहेत। यात 1,75,000 भारतीय यात्रेकरूंचाही समावेश आहे आणि यातले 1,40,020 यात्रेकरू भारतीय हज समितीच्या माध्यमातून यात्रेसाठी गेले आहेत। यावर्षी 5,000 भारतीय महिला यात्रेकरू मेहराम अर्थात पुरुष सोबत्याविना हज करणार आहेत। हे सर्व यात्रेकरू मक्केहून मीना इथं पोहोचले आहेत। उद्या पहाटे ते अराफतच्या दिशेनं रवाना होतील। भारतीय यात्रेकरूंच्या सोयीसाठी हज सुविधा हे मोबाईल ऍप उपलब्ध करून देण्यात आलं आहे। वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत पेपरफुटी आणि अन्य गैरप्रकार झाल्याचा आरोप करत त्याची केंद्रीय अन्वेषण संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय परीक्षा संस्था तसंच केंद्र सरकारला नोटिसा बजावल्या आहेत। न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या सुट्टीकालीन पीठानं सीबीआय आणि बिहार राज्य सरकारकडूनही जबाब मागितला असून त्याकरता 2 आठवड्यांची मुदत दिली आहे। नीट परीक्षेत पेपरफुटीचा आरोप करत त्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिका देशातल्या विविध उच्च न्यायालयांमध्ये दाखल झाल्या आहेत। त्यांची एकत्रित सुनावणी घ्यावी अशी विनंती राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं केली होती। त्यावर न्यायालयानं याचिकाकर्त्यांना आपलं म्हणणं मांडायला सांगितलं आहे। पुढची सुनावणी येत्या 8 जुलैला होणार आहे। येत्या 21 जून रोजी 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे। या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्रिकोणासन करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित केला आहे। आरोग्यासाठी हे आसन कसं करावं याची माहिती त्यात प्रधानमंत्र्यांनी दिली आहे। खांदे पाठ यांची कार्यप्रवणता सुधारण्यासाठी आणि एकाग्रता वाढीसाठी हे आसन करावं असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आपण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ऐकत आहोत। आयपीएल क्रिकेट सामन्यांचं अनधिकृत प्रसारण केल्याबद्दल तसंच क्रिकेट सामने आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालावर सट्टा लावल्याबद्दल सक्तवसुली संचालनालयानं अर्थात ईडीनं काल मुंबईतल्या ऑनलाईन ऍपवर छापे टाकले। या छाप्यात ईडीनं रोख रक्कम, महागडी घड्याळं आणि डीमॅट खाती असे एकूण 8 कोटी रुपये जप्त केले आहेत। T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज सकाळी त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं पापुआ न्यू गिनीचा 7 गडी राखून पराभव केला. पापुआ न्यू गिनीनं दिलेलं 97 धावांचं आव्हान अफगाणिस्ताननं 3 गडी गमावून पूर्ण केलं. काल झालेल्या सामन्यात इंग्लंडनं ओमानला 8 गडी राखून हरवलं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या ओमान संघाला इंग्लंडनं केवळ 47 धावांमध्येच गुंडाळलं. विजयासाठीचं 48 धावांचं माफक आव्हान इंग्लंडनं केवळ 3 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताची बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिनं कनिष्ठ गटातील मुलींच्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. गुजरातमध्ये गांधीनगर इथं काल झालेल्या अंतिम फेरीत तिनं बल्गेरियाच्या बेलोस्लावा क्रास्तोवा हिचा केवळ 26 चालीत पराभव केला. दिव्याचं जागतिक स्पर्धेतलं हे पहिलंच विजेतेपद आहे. दिव्यानं या स्पर्धेत 11 पैकी 9 सामने जिंकले तर 2 सामने बरोबरी सोडवले. स्लोवेनियात सुरू असलेल्या FEI ड्रेसाज विश्वचषक अश्वारोहण स्पर्धेत भारताच्या श्रुती वोरा हिनं ऐतिहासिक विजय मिळवत 3-स्टार ग्रँड प्री विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. CDI 3 इव्हेंटमध्ये प्रतिस्पर्धी मोलदोवाच्या तातियाना अँटोनेन्को हिला पिछाडीवर टाकत तिनं 67.61% गुण मिळवले. भारतीय अश्वारोहकांसाठी ही मोठी बातमी असून श्रुतीच्या प्रेरणादायी कामगिरीचा देशाला निश्चितच अभिमान वाटतो अशी भावना भारतीय अश्वारोहण महासंघाचे सचिव जनरल कर्नल जयवीर सिंग यांनी व्यक्त केली. श्रुतीनं यापूर्वी 2022 ड्रेसेज विश्वकप स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तसंच 2010-2014 झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही तिनं सहभाग नोंदवला आहे. कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत मरण पावलेल्या 45 कामगारांचे मृतदेह विशेष विमानानं कोचीला आणण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे तर केरळ सरकार मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये मदत देणार आहे. दरम्यान मृतांमध्ये उत्तर प्रदेशमधल्या 3 कामगारांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी सतत संपर्कात आहे. उत्तराखंडमध्ये अल्मोडा जिल्ह्यातल्या विनसार वन्यजीव अभयारण्यात लागलेल्या भीषण आगीत अग्निशामक दलाच्या 4 जवानांना आपला जीव गमवावा लागला तर अन्य 4 जण जखमी झाले. जोरदार वाऱ्यांमुळे पसरलेल्या आगीत 4 जवान होरपळून मृत्यूमुखी पडले. जखमी जवानांना हल्दवानीच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत जवानांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात स्वयंचलित पर्जन्यमान मापक वापरण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन अधिक सुरक्षित करण्यासाठी ही प्रणाली वापरण्यात येणार असून यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पावसाची अचूक नोंद ठेवता येईल. मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. पावसामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं या वाहतूक कोंडीत भर पडली आहे. महाराष्ट्र आणि गोव्यात पुढल्या 4 दिवसात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यासह पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारतात जोरदार पाऊस पडेल असं हवामान विभागानं कळवलं आहे. वायव्य, उत्तर आणि पूर्व भारतात उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसंच पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगडमध्ये उष्णतेची तीव्र लाट येईल असं हवामान विभागानं सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये विविध देशांच्या नेत्यांशी करणार द्विपक्षीय चर्चा. लोकसभा सभापतीपदाची निवडणूक येत्या 26 जून रोजी. 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेला आजपासून प्रारंभ. नीट परीक्षेसंदर्भात दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या NTA, केंद्र सरकार, बिहार राज्य सरकार आणि CBIला नोटिसा. क्रिकेट मॅच आणि लोकसभा निवडणुकीत सट्टा लावल्याबद्दल मुंबईतल्या ऑनलाईन ऍपवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे. आणि बुद्धिबळपटू दिव्या देशमुखला कनिष्ठ गटातील मुलींच्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.